नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी काल सांजवेळा उत्तर प्रदेशांतल्या वाराणसींत रोड शो केलो. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज वाराणसी मतदारसंघातल्या उमेदवारी दाखल अर्ज करतले. काल लोकसभेच्या चौथ्या पावण्याच्या वेंचणुकेक मतदारांची संख्या अदमासाक 67.25% नोंद जाल्या. केंद्रीय मंत्री आनी भाजपा उमेदवार पियुष गोयल हांणी काल मुंबईत रथयात्रा घडोवन हाडली. आनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए 15 ते 18 मे 2024 ह्या दिसा देशभरातल्या वेगवेगळ्या सुवातांनी कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्री टेस्ट CUET 2024 आयोजित करता. आता खबरो विस्तारान. लोकसभा वेंचणुकेच्या चौथ्या टप्प्यात काल राती 11:45 मेरेन सुमार 12:45 67.25% मतदान झालं. ह्या टप्प्यात 9 राज्यांनी आणि एका संघराज्यात पातळिल्ल्या 96 लोकसभा जाग्यांचे मतदान झाले. रातचे 12:45 आंध्र प्रदेशात 76.50% जाल्यार बिहारात 57.6% आणि तेलंगणात 64.74% मतदान. जम्मू काश्मीरात 37.98%, झारखंडात 65.2% आणि मध्य प्रदेशात 70.98% मतदान झालं. महाराष्ट्रात 59.64%, ओडिशात 73.97%, उत्तर प्रदेशात 58.5% आणि अस्तंत बंगालात 78.37% नोंद झाल्यात. आंध्र प्रदेशाच्यो 25 सुवाती, तेलंगणाच्यो 17 सुवाती आणि उत्तर प्रदेशाच्यो 13 सुवाती, महाराष्ट्राच्यो 11 सुवाती, मध्य प्रदेश आणि अस्तंत बंगालाच्यो दरेकी 8, बिहाराच्यो 5 सुवाती जाल्यार झारखंड आणि ओडिशाच्यो दरेकी 4 सुवाती आणि केंद्राची 1 सुवात. ह्या टप्प्यात जम्मू काश्मीर वाठारात मतदान झाले. चौथ्या टप्प्याखातीर वट्ट 1717 उमेदवार मैदानात आशिल्ले. मतदानाची प्रक्रिया शांतीकायेन चलता अशें वेंचणूक आयोगान सांगले. श्रीनगर लोकसभा मतदारसंघात 37.98% मतदानाची नोंद झाल्या, जी दसका पयली सगळ्यांत चड आसा. लोकसभा वेंचणुकेच्या उरिल्ल्या टप्प्याखातीर प्रचार सुरू आसा. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आपापल्या पक्षांक तेको दिवपाखातीर प्रचार करतात. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी काल सांजवेळा उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत मेगा रोड शो केलो. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ तांचे बरोबर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संसदेचे वांगडी आणि वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आसात. ते आयज ह्या मतदारसंघातल्यान उमेदवारी दाखल करपाचे आसात. 6 किलोमीटर लांबायेच्या रस्त्याच्या शेत वाटो घेवपाखातीर वाराणसीत लोक व्हड प्रमाणात जमले. तशेच पंडित मदन मोहन मालवीय हांच्या पुतळ्याकय तांणी नमन केले. हाच्या आधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बिहारातल्यान हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि सारण ह्या बसकांनी उलोवप केले. राज्यातल्या लोकांनी देशाच्या उदरगतीखातीर मत दिवचे अशा आव्हान तांच्यांनी केले. काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी उत्तर प्रदेशातल्या रायबरेली हांगा जाल्ले भौशीक बसकेत उलोवप केले. केंद्रात काँग्रेस INDI सत्तेर आयल्यार गरीब शेतकऱ्यांचे रीण माफ करप हे पहिले काम आसतले अशें तांणी आश्वासन दिले. काँग्रेस फुडारी प्रियंका गांधी वाड्रा हांणी राज्यातल्या अमेठी शारात भौशीक बसका घेतली. बिहाराच्या आदले उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी सुशील कुमार मोदी हांका काल नवी दिल्लीत मरण आयले. नवी दिल्लीत एम्सात तांच्यांनी निमणो स्वास घेतलो. ते कॅन्सराकडेन झुजताले. सुशील कुमार मोदी हांच्या निधनाचेर अध्यक्ष, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री हांच्यांनी दुःख उक्तायला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या दुःखाच्या संसदेत संदेशात सुशील मोदींचे अचकीत मरण हे एक व्हड लुकसान असं म्हणले. तिने सांगले, मोदींचं सौम्य स्वभाव, एक कार्यक्षम प्रशासक म्हणून योगदान आणि भौशिक जिणेतली प्रामाणिकता त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि वावरातल्यान दिसून येतात. सुशील कुमार मोदीं बिहारचे उपमुख्यमंत्री, संसद वांगडी आणि राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागरांचे वांगडी म्हणून उचेले आदर्श पाळे असे राष्ट्रपतींनी सांगले. सुशील कुमारान मोदी हांच्या अकाली मरणाक लागून देशाच्या सामाजिक राजकीय मळार व्हड लुकसाण जाला अशें उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांणी म्हळें. बिहाराचे आदले उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी सुशील कुमार हांका काल दिल्लीत मरण आयले. भाजपाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांनी हाचेर दुःख उक्तायला. बिहारात भाजपाच्या उदरगतीक आणि यशात सुशील मोदींचे भव योगदान असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी आपल्या दुःखाच्या संदेशात सांगले. ताणे आणीबाणी कर विरोध करून विद्यार्थी चळवळीत आपली सुवात तयार केली असे मोदी हांनी सांगले. ताणी फुडे सांगले, सुशील मोदी राजकीय पक्षांची बरीच खोलायेन समजूत आशिल्ली, तशेच प्रशासक म्हणून तांणी तोखणायेचे काम केला आणि जीएसटी पास करपाक तांची सक्रिय भूमिका सदांच याद उरतली असे प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळे. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शहान आपल्या दुःखाच्या संदेशात सांगले, आयज बिहारान एक व्हड राजकीय फुडारी सदा खातीर आमकां सोडून गेले. तांचे राजकारण गरीब आणि मागास लोकांच्या कल्याणा खातीर समर्पित आशिल्ले. सुशील मोदीच्या मरणान बिहारच्या राजकारणात उरिल्ली रिती सुवात भरपाक कळाव लागतलो. तांणी म्हळे, ह्या दुःखाच्या वेळार पुराय भाजपा आपल्या दुखी कुटुंबासयत तांच्या बरोबर उभे आसा. मोदींचे पुराय जिवीत बिहाराक समर्पित आशिल्ले आणि राज्याक उदरगतीच्या मार्गार व्हरपाक तांचो यत्न खूप उपकाराक पडला असे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हांनी सांगले. काल मुंबईत होर्डिंग कोसळिल्ल्यान 14 जणांक मरण आयले आणि 43 जण जखमी झाले. घाटकोपार वाठारातल्या चेड्डानगर जंक्शनाचेर एक घडणूक घडली आणि थंय 100 फूट उंचायेचो जायरात फळो म्हळ्यारूच होर्डिंग पेट्रोल पंप आणि लागसरच्या घरांचेर पडलो. मजगती महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे हांणी मरण आयिल्ल्या कुटुंबाक 5 लाख रुपयांची मदत दिवपाची घोषणा केला. शिंदे हांणी अपघात जाल्ल्या सुवातेर भेट दिवन जखमींचेर उपचार करपा खातीर सगळो खर्च सरकार दितले अशेंय सांगले. ह्या घडणुकेक जापसालदार आशिल्ल्या 8 गुन्यांवकारी खुनाची केस नोंद जाल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. अशी घडणूक परतून घडची न्हय हे खातीर प्रशासनाक फावो ते उपाय करपाची सुचवणी शिंदे हांणी दिली. तेलंगणात मतदान पक्ष त्या नोंदणी केंद्रात पावल्यार आणि काल मतदान केल्या उपरांत राज्यभरातल्या ईव्हीएम यंत्रण दवरल्यात. राज्यात मतदान शांततायेन मतदान झाले. वेचणूक अधिकाऱ्यांच्या अदमासाप्रमाण राज्यात सुमार 64.93% मतदानाची मतदारांनी मतदान झाल्या. भोंगीर लोकसभा मतदारसंघात सगळ्यांत चढ म्हळ्यारूच 76.47% जाल्यार हैदराबादात सगळ्यात उणे 47.8% मतदान झाला. सिकंदराबादात 48.11% नोंद झाल्यात. सिकंदराबाद छावणी ह्या एकमेव विधानसभा मतदारसंघात 50.34% मतदान झाले, पण वेचणूक अधिकाऱ्यांनी निमणो आकडो अजून जाहीर करूंक ना. राज्यात मतदानाची प्रक्रिया शांतीकायेन चलता असे राज्याचे जीडीपी रवी गुप्तान निवेदनात म्हळे. डावपेचवादी अतिरेकीचो परिणाम जाल्ल्यान वाठारनीय मतदार घडणुके बगर सोंपता अशी माहिती तांच्यांनी दिली. भुवनेश्वरात जाल्ल्या नॅशनल फेडरेशन कप एथलेटिक्स सर्तीत आभा खुटान राष्ट्रीय विक्रम करून बायलांच्या शॉटपूट भांगरा पदक जिखून 18.41 मीटर अद्भूत फेक मेळयला. ह्या सर्तीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करपी आभा हांणी सर्त पयली मनप्रीत कौरा आड 18.06 मीटरांचो संयुक्त विक्रम केलो, पूण काल कलिंग स्टेडियमाचेर 18.41 मीटर उडयल्या उपरांत आभा एकमेव राष्ट्रीय विक्रमी झाला, पूण तिचो यत्न ऑलिंपिक पात्रताय 18.80 मीटराच्या निशाणा परस बरोच उणो पडलो. तो आता मेरेन खंयच्याय भारतीय बायलेक मेळूं ना. पात्रताय विडो 30 जून दिसा सोंपता. जाल्यार उत्तर प्रदेशाची किरण बलियान दुसरी आनी दिल्लीची सृष्टी वीक तिसऱ्या सुवातेर आसा. लोकसभा वेचणुकेच्या 7व्या आणि निमण्या टप्प्या खातीर उमेदवारी दाखल करपाची आयज निमणी तारीख. ह्या टप्प्यात 7 राज्यांनी आणि 1 केंद्रशासित प्रदेशांनी 57 लोकसभा जाग्यांखातीर वेचणूक जातली. उत्तर प्रदेश आणि पंजाबात दरेकी 13 सुवाती, अस्तंत बंगालात 9 सुवाती, बिहारात 8, ओडिशात 6, हिमाचल प्रदेशात 4 सुवाती, झारखंडात 3 सुवाती अशा आसात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.